नमस्कार, आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी राजश्री कामत तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी फाल्यां उत्तर प्रदेशांत लखनौ हांगा राष्ट्र प्रेरणा स्थळाचें उक्तावण करतले, जे माजी प्रधानमंत्री भारतरत्न अटल बिहारी वाजपेयीच्या जिणेचो आनी आदर्शाचो सन्मान आसा. अटल बिहारी वाजपेयींच्या 101व्या जयंती निमतान प्रधानमंत्री मोदी लखनौक भेट दितले. राष्ट्र प्रेरणा स्थळ हे इतिहासीक राष्ट्रीय स्मारक आनी कायमस्वरूपी राष्ट्रीय म्हत्वाचे प्रेरणादायी संकुल म्हणून विकसीत केलां. अंदाजे 230 कोटी रुपया खर्चून बांदिल्ले आनी 65 एकराच्या विस्तृत क्षेत्रात पातळिल्ले हे संकुल नेतृत्व मूल्या, राष्ट्रीय सेवा, सांस्कृतीक जाणीव आनी सार्वजनीक प्रेरणा वाडोवपाक समर्पीत कायमस्वरूपी राष्ट्रीय संपत्ती म्हणून कल्पना केल्या. या संकुलात डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी, पंडीत दीनदयाळ उपाध्याय आनी अटल बिहारी वाजपेयी हांचे 65 फूट उंच काशाचे पुतळे आसात, जे भारताच्या राजकीय विचार, राष्ट्र उभारणी आनी भौशीक जीवनात तांच्या मौलीक योगदानाचे प्रतीक आसा. हांगा सुमार 98,000 चौखण फूट पातळिल्ल्या कमळाच्या आकाराच्या संरचनेच्या स्वरुपात डिझायन केल्ले एक अत्याधुनीक संग्रहालयूय आसा. देश पारदर्शकता, कार्यक्षमता आनी समावेशन हाचेर लक्ष केंद्रीत करपी संरचनात्मक सुदारणांकडे निर्णायकपणान मुखार गेला अशें उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन हांणी म्हळां. आज नवी दिल्लीत व्हायस प्रेसिडेंट्स एनक्लेव्ह हांगा डॉ सिकंदर कुमार हांणी बरयल्या इकॉनॉमीक एम्पॉवरमेंट ऑफ इंडिया इन द मोदी इरा ह्या पुस्तकाचें प्रकाशन केल्या उपरांत राधाकृष्णन उलयताले. फाटल्या दसकात प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या फुडारपणाखाला भारतान उल्लेखनीय आर्थिक परिवर्तनाचो आनी नव्या आत्मविश्वासाचो काळ पळयला अशें तांणी म्हळें. आयज भारत जगातली चवथी सगळ्यांत व्हड अर्थवेवस्था जायत आसा आनी तिसरी सगळ्यांत व्हड अर्थवेवस्था जावपाच्या दिशेन वाटचाल करता अशें तांणी म्हळां.
Over the last decade, India has witnessed a period of remarkable economic transformation and renewed confidence. Modi ji is a strong believer that India can come up. That is the reason why from nowhere we have become the 5th largest economy and 4th largest economy, and we are moving towards the 3rd largest economy.
गृह आनी सहकार मंत्री अमित शाह आयज हरियाणात पंचकुला हांगा वेगवेगळ्या विविध कार्यक्रमांनी सहभागी जातले. माजी प्रधानमंत्री आनी भारतरत्न सर्गेस्त अटल बिहारी वाजपेयींच्या 101व्या जयंतीच्या पूर्वसंधीक शाह भौशीक कल्याण आनी राष्ट्र उभारणी कडेन संबंधित खुबशा म्हत्वाच्या विकास कार्यक्रमाचे उक्तावण करतले. गृहमंत्री अटल पार्कात वाजपेयीच्या पुतळ्याचे अनावरण करतले. ते अटलजींच्या जिणेर आनी विचारांवर आधारित प्रदर्शनाकूय भेट दितले आनी एका व्हड रक्तदान शिबिराचे उक्तावण करतले. रक्तदात्यांक बॅज दिवन प्रोत्साहन दितले. हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंह सैनी हांणी म्हळां की पंचकुला पावतकच शाह इंद्रधनुष्य सभागृहात जावपी मेगा सहकारी परिषदेत मुखेल सोयरे म्हणून सहभागी जातले आनी सहकारी चळवळीक बळकटी दिवपाविशी तांचे विचार मांडटले. तशेंच गृहमंत्री तौदेवीलाल खेळा स्टेडियमांत पोलीस पासिंग आउट परेडीक उपस्थित रावतले, जंय ते 5,000 परस चड नव्यान भरती जाल्ल्या पोलीस कर्मचाऱ्यां कडच्यान सलामी स्विकारतले. कांय राजकीय पक्ष, विशेषतः काँग्रेस, सर्वोच्च न्यायालयाच्या अरवली टेकड्यावेल्या निकालाबाबत चुकीची माहिती पसरायता अशें केंद्रीय पर्यावरण, रान आनी हवामान बदल मंत्री भुपेंद्र यादव हांणी म्हळां. ते सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचो जाणून बुजून चुकीचो अर्थ लायतात आनी स्वताचे हितसंबंध पुराय करपाक ताचो राजकीय साधन म्हणून वापर करतात. आकाशवाणी न्यूजाक दिल्ल्या विशेष मुलाखतींत यादव हांणी म्हळें की विरोधका कडच्यान पातळपी प्रचाराक नागरीक बळी पडचे ना.
लोगों ने भ्रम फैलाना शुरू किया, झूठ बोलना शुरू किया, जबकि वास्तविकता ये है कि अरावली में खनन माफिया को रोकने के लिए, अवैध खनन को रोकने के लिए, अच्छा इसकी परिभाषा कहीं भी उपलब्ध नहीं थी, कोई कानूनी परिभाषा नहीं थी. ये सर्वोच्च न्यायालय ने खनन क्षेत्र में अरावली में दोहन ना हो अपने निर्णय की अनुकूलता के लिए कि हम अरावली में खनन क्षेत्र रोकना चाहते हैं, मतलब इस क्षेत्र में एकदम खनन को रोका जाए और अवैध खनन को रोका जाए, इसलिए ये निर्णय आया.
डिसेंबराच्या म्हयन्यातलो सूर्य अरबी दर्यात सूर्याचो अस्त जाता आसतना गोवा क्रिसमस म्हळ्यार नाताळाच्या येवकाराक श्रद्धा, परंपरा आनी तरेकवार खाणा जेवणांच्या आनी शोभेच्या वस्तूंनी नटला. गोंय आनी दमणाच्या आर्चबिशप फिलिनेरी कार्डिनल फेराव हांणी आपलो नाताळाचो संदेश जारी केला. हो उत्सव मानवतेवेल्या देवाच्या चिरस्थायी मोगाचो उत्सव म्हूण मनयता अशें तांणी म्हळां. नम्रताय आनी बंधुभावाच्या संकल्पना अधोगरेखीत करून आर्चबिशपान भाविकांक परिवर्तनाचे माध्यम जावन ह्या अशांत जगात शांती हाडपाचे आवाहन केलां. क्रिकेटात न्यूझीलंडान आगामी भारत दौऱ्या खातीर तांच्या एका दिसाच्या T20 पंगडाची घोषणा केल्या. मिशेल सेंटनर T20 पंगडाची फुडारपण करतलो, तर मायकल ब्रेसवेलाक एका दिसाच्या मालिके खातीर कर्णधार म्हणून नियुक्त केला. भारतीय हवामान खात्यान मुखावेले 3 ते 4 दीस उत्तर प्रदेश, हरियाणा, चंदीगड, बिहार आनी पंजाबात दाट ते खूप दाट धुक्याच्या स्थिती खातीर ऑरेंज अलर्ट जारी केला. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आमच्यो मुखावेल्यो राष्ट्रीय खबरो आयकात फाल्यां सकाळच्या 8:40 मिनटांचेर. नमस्कार.